बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, जाणून बुजून किंवा अजाणतेपणे एखाद्या मुलास इजा करणे ज्यामुळे त्यांना दीर्घकालीन शारीरिक दुखापत होऊ शकते किंवा मानसिक आरोग्य समस्या होऊ शकते, याला बालशोषण म्हणतात. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.